नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी अश्विनी भोयर आपलं स्वागत करते. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सरकार करत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून होणाऱ्या या बैठकीत पंतप्रधान राज्यांची तयारी आणि उपाययोजनांची माहिती घेणार आहेत. टीम इंडिया या भावनेनं सर्व राज्यांमध्ये समन्वय साधणं हा या बैठकीचा उद्देश आहे. ज्या राज्यांमध्ये निवडणुकांमुळे आचारसंहिता लागू आहे त्या राज्यांचे मुख्यमंत्री या बैठकीत सहभागी होणार नसल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. पश्चिम आशियातल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत वापरासाठीच्या पेट्रोल आणि डिझेलवरील केंद्रीय उत्पादन शुल्कात प्रत्येकी 10 रुपये प्रतिलिटरने कपात करण्यात आली आहे. यामुळे वाढत्या किमतींपासून ग्राहकांना संरक्षण मिळेल. या व्यतिरिक्त डिझेलच्या निर्यातीवर 21.5 रुपये प्रतिलिटर आणि विमान इंधनावर 29.5 रुपये प्रतिलिटर दराने शुल्क आकारण्यात आलं आहे. यामुळे देशांतर्गत वापरासाठी या उत्पादनांची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित होईल अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली. त्या म्हणाल्या,
विदेश में मार्केट में दाम बढ़ रही है क्रूड का, उसके कारण पेट्रोल और डीजल का, एटीएफ का. माननीय प्रधानमंत्री जी ने ये चाहा कि कंज्यूमर का प्राइस बढ़ना नहीं है. उसके कारण हम निर्णय लिए हैं कि ऑयल मार्केटिंग कंपनीज को सपोर्ट दें और जिससे वो ज्यादा दाम में खरीदने वाली चीजों को सरकार उनको मदद करेगी, मगर जनता के ऊपर रेट बढ़ाना नहीं होना चाहिए. आज इस निर्णय के कारण सप्लाई कमी नहीं होगा, सप्लाई में अवेलेबिलिटी में कमी ना होगा, जनता को डीजल भी, पेट्रोल भी, क्रूड भी मिलेगा.
सरकारने इंधनावरील उत्पादन शुल्कात कपात करण्याचा घेतलेला निर्णय नागरिकांना दिलासा देणारा ठरला असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. अनेक देशांनी डिझेल आणि पेट्रोलच्या किमती वाढवल्या असताना नरेंद्र मोदी सरकारने उत्पादन शुल्क कमी करण्याचा घेतलेला निर्णय हा त्यांच्या लोककेंद्री प्रशासनाचं आणि संवेदनशीलतेवर आधारित निर्णय प्रक्रियेचं उदाहरण असल्याचं शहा यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये प्रचंड वाढ होत असताना अनेक देशांनी हा बोजा आपल्या नागरिकांवर टाकला. भारताने मात्र आपल्या गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबाचं रक्षण करण्याचा निर्णय घेतल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. देशात लॉकडाऊनची अफवा पूर्णपणे खोटी असून असा कोणताही प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन नसल्याचं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी स्पष्ट केलं आहे. जागतिक परिस्थितीत सातत्याने बदल होत असून आपत्कालीन आव्हानांना तोंड देण्यासाठी सरकार पूर्णपणे सज्ज असल्याची ग्वाही त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात दिली. भारत सगळ्या आव्हानांचा सामना करण्यासाठी सज्ज असल्याचं सांगत पुरी यांनी नागरिकांना शांत, जबाबदार आणि एकत्र राहण्याचं आवाहन केलं आहे. व्यावसायिक वापरासाठीच्या LPG पुरवठ्यात आणखी 20% वाढ करण्यात आली आहे. यासंदर्भात पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचे सचिव डॉक्टर नीरज मित्तल यांनी राज्य सरकारांना पत्र लिहिलं आहे. यामुळे आता हॉटेल, उपाहारगृह यासारख्या व्यावसायिकांना 70% LPG पुरवठा होणार आहे. अयोध्येतल्या श्री राम मंदिरात आज रामनवमीचा उत्सव साजरा होत आहे. दुपारी 12 वाजता भगवान रामलल्लांचा जन्मसोहळा पार पडला. त्यावेळी सूर्यकिरणांमुळे रामलल्लाच्या कपाळावर सूर्य टिळकाचा भव्य देखावा पाहायला मिळाला. रामनवमीच्या शुभप्रसंगी रामलल्लांचं दर्शन, पूजा आणि प्रार्थना करण्यासाठी अयोध्येत आज भाविकांची प्रचंड गर्दी झाली आहे. भोंदूबाबा अशोक खरात त्याच्याकडील शस्त्र परवाना पोलिसांनी निलंबित केला आहे. त्याच्या सिन्नर तालुक्यातल्या फार्म हाऊसच्या झडतीत एक राजमुद्रा असलेलं पिस्तूल तसंच 21 काडतूसं सापडली होती. यातील 5 काडतुसांचा वापर झाला असून तो कशासाठी झाला याचा तपास पोलीस करत आहे. खरात याचं बँक खातंही सील करण्यात आलं आहे. दरम्यान खरातने शोषण केलेल्या काही पीडित महिलांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याने नाशिक शहरातल्या सातपूर इथल्या 6 जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. छत्रपती संभाजीनगर इथं घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडर चढ्या दरानं विकणाऱ्या गॅस एजन्सीच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज आंदोलन करण्यात आलं. पक्षाचे नेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात शहरातल्या 23 गॅस एजन्सींना या संदर्भातलं निवेदन देण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या 4 विषय समितींच्या सभापतींची निवड येत्या 2 एप्रिल रोजी होणार आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र संध्याकाळी 6:10